प्राकृत धर्मानाश्रय म प्राकृत निखिल धर्म रूपमिति निगम प्रतिपाद्यं यत् तच्छुद्धं साकृति स्तौमि कली काल तमश्चन्न दृष्टित्वाद्विदुषामपि संप्रत्य विषयस्तस्य महात्म्यं समभूद भुवि दयया निज महात्म्यं करिष्यन् प्रकटन् हरिः वाण्या यदा तदा स्वास्यं प्रादुर्भूतं चकारहि
तदुक्तमपि दुर्बोधं सुबोधं स्याद्यथा तथा तन्नामाश्चोरतर्षतम् प्रवक्ष्याम्यखिलागवृत् ऋषिरग्निकुमारस्तु नाम्नां छन्दो जगत्यसौ श्रीकृष्णस्यं देवता च बीजं कारुणिक प्रभु
विनियोगो भक्तियोगः प्रतिबंध विनाशने कृष्णाधरामृतास्वाद सिद्धेरत्र न संशयः आनन्दः परमानन्दः श्रीकृष्णस्यं कृपानिधिः दैवोद्धार प्रयत्नात्मा स्मृते मात्रातिनाशनः
श्रीभागवत गूढार्थ प्रकाशन परायणः साकार ब्रह्मवादैक स्थापको वेदपारगः भक्तिमार्गब्जमार्तण्डः स्त्रीशूद्राद्युद्धृतीक्षमः
अङ्गीकृतयैव गोपीश वल्लभीकृतमानवः अङ्गीकृतौ समर्यादो महाकारुणिको विभुः अदेयदान दक्षश्च महोदारचरित्रवान् प्राकृतानुकृतिव्याज मोहितासुरमानुषः
वैश्वानरो वल्लभाख्य सद्रुपो हितकृत्सता जनशिक्षा कृते कृष्ण भक्ति कृन्नखिलेष्टदः सर्वलक्षण सम्पन्नः श्रीकृष्ण ज्ञानदो गुरुः स्वानन्दतुन्दिल पद्मा दलायत विलोचनः
कृपादृग्वृष्टि संहृष्ट दासदासे प्रियः पतिः रोषदृक्पात संप्लुष्ट भक्तद्वीड भक्तसेवितः सुखसेव्यो दुराराध्यो दुर्लभान्द्रिसरोरुहः उग्रप्रतापो वाक्सीधु पूरिताशेषसेवकः
श्रीभागवत पीयूष समुद्रमथनक्षमः तत्सारभूतरासस्त्री ಭಾವಪೂರಿತ ವಿಗ್ರಹ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಮಾತ್ರ ದತ್ತ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮಾವಿಮುಕ್ತಿದ ರಾಸಲೀಲೈಕ ತಾತ್ಪರ್ಯ ಕೃಪಯೈತತ್ ಕಥಾಪ್ರದ
ವಿರಹಾನುಭವೈಕಾರ್ಥ ಸರ್ವತ್ಯಾಗೋಪದೇಶಕಃ ಭಕ್ತ್ಯಾಚಾರೋಪದೇಷ್ಟಾ ಚ ಕರ್ಮ ಮಾರ್ಗ ಪ್ರವರ್ತಕಃ ಯಾಗಾದೌ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗೈಕ ಸಾಧನತ್ವೋಪದೇಶಕಃ ಪೂರ್ಣಾನಂದ ಪೂರ್ಣಕಾಮೋ ವಾಕ್ಪತಿರ್ವಿಬುಧೇಶ್ವರಃ
ಕೃಷ್ಣನಾಮ ಸಹಸ್ರಸ್ಯ ವಕ್ತಾ ಭಕ್ತಪರಾಯಣಃ ಭಕ್ತ್ಯಾಚಾರೋಪದೇಶಾರ್ಥ ನಾನಾವಾಕ್ಯ ನಿರೂಪಕಃ ಸ್ವಾರ್ಥೋಚಿತಾಖಿಲ ಪ್ರಾಣ ಪ್ರಿಯಸ್ತಾದೃಶವೇಷ್ಟಿತಃ ಸ್ವದಾಸಾರ್ಥಕೃತಾಶೇಷ ಸಾಧನಃ ಸರ್ವಶಕ್ತಿ ಧೃಕ್
ಭುವಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರಚಾರೈಕ ಕೃತೆ ಸ್ವಾನ್ವಯಕೃತ್ಪಿತಾ ಸ್ವವಂಶೇ ಸ್ಥಾಪಿತಾ ಶೇಷ ಸ್ವಮಹಾತ್ಮ್ಯಃ ಸ್ಮಯಾಪಃ ಪತಿವ್ರತಾ ಪತಿಪಾರ ಲೌಕಿಕೈಹಿಕ ದಾನಕೃತ ನಿಗೂಢಹೃದಯೋ ನನ್ಯ ಭಕ್ತೇಶೋ ಜ್ಞಾಪಿತಾಶಯಃ
ಉಪಾಸನಾದಿ ಮಾರ್ಗಾತಿ ಮುಗ್ಧ ಮೋಹ ನಿವಾರಕಃ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗೇ ಸರ್ವ ಮಾರ್ಗ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಾನುಭೂತಿ ಕೃತ್ ಪೃಥಕ್ ಶರಣ ಮಾರ್ಗೋಪ ದೇಷ್ಟಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹಾರ್ದವಿತ್ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ನಿಕುಂಜಸ್ಥ ಲೀಲಾರಸ ಸುಪೂರಿತಃ
ತತ್ಕಥಾ ಕ್ಷಿಪ್ತ ಚಿತ್ತಸ್ತತ್ ದ್ವೇ ಸ್ಮೃತಾನ್ಯೋ ವ್ರಜ ಪ್ರಿಯಃ ಪ್ರಿಯವ್ರಜ ಸ್ಥಿತಿಃ ಪುಷ್ಟೇ ಲೀಲಾಕರ್ತಾರಃ ಪ್ರಿಯಃ ಭಕ್ತೇಚ್ಛಾ ಪೂರಕ ಸರ್ವ ಜ್ಞಾತ ಲೀಲೋತಿ ಮೋಹನಃ ಸರ್ವಾಸಕ್ತೋ ಭಕ್ತ ಮಾತ್ರ ಸಕ್ತಃ ಪತಿತ ಪಾವನಃ
ಸ್ವಯಶೋಗಾನ ಸಂಹೃಷ್ಟ ಹೃದಯಾಂಭೋಜ ವಿಷ್ಟರಃ ಯಶ ಪೀಯೂಷ ಲಹರಿ ಪ್ಲಾವಿತಾನ್ಯ ರಸ ಪರಃ ಲೀಳಾಮೃತ ರಸಾರ್ದ್ರಾತ್ರಿ ಕೃತಾಖಿಲ ಶರೀರ ಭೃತ್ ಗೋವರ್ಧನ ಸ್ಥಿತ್ಯುತ್ಸಾಹ ತಲ್ಲೀಲಾ ಪ್ರೇಮ ಪೂರಿತಃ
ಯಜ್ಞ ಭೋಕ್ತಾ ಯಜ್ಞ ಕರ್ತಾ ಚತುರ್ವರ್ಗ ವಿಶಾರತಃ ಸತ್ಯ ಪ್ರತಿಜ್ಞ ಸ್ತ್ರಿಗುಣಾ ತೀತೋ ನಯ ವಿಶಾರತಃ ಸ್ವಕೀರ್ತಿ ವರ್ಧನಸ್ತತ್ವ ಸೂತ್ರ ಭಾಷ್ಯ ಪ್ರದರ್ಶಕಃ ಮಾಯಾವಾದಾಖ್ಯತೂಲಾಗ್ನಿ ಬ್ರಹ್ಮವಾದ ನಿರೂಪಕಃ
ಅಪ್ರಾಕೃತಾಖಿಲಾ ಕಲ್ಪ ಭೂಷಿತಃ ಸಹಜ ಸ್ಮಿತಃ ತ್ರಿಲೋಕೀ ಭೂಷಣಂ ಭೂಮಿ भाग्यं सहज सुंदरः आशीष भक्त संप्रार्थ्य चरणाब्ज रजोधनः इत्यानंद निधे प्रोक्तं नाम्नाम् अष्टोत्तरं शतम्।
श्रद्धा विशुद्ध बुद्धिर्य पठत्यनुदिनं जनः सतदे कमनाः सिद्धि मुक्तां प्राप्नोत्यसंशयम्। तदप्राप्तो वृथा मोक्ष स्तदप्तौ तद्गतार्थता। अतः सर्वोत्तमं स्तोत्रं जप्यं कृष्णरसार्तिभिः। इति श्रीमदग्निकुमार प्रोक्तं श्री सर्वोत्तम स्तोत्रं संपूर्णम्।